ವಂದೇ ಗುರುಣಾಂ ಚರಣಾರವಿಂದೆ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ಯ ಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೆ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲ ಮೋಹ ಶಾಂತಯೇ ಪುಂಡಲೀಕವರದೆ ಹಾರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಂ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ. आपण समर्थांनी केलेलं सद्गुरु स्तवन पाहिलं. त्याच्या आधी आपण नाना प्रकारचे गुरु कसे असतात इथपासून या अधिकरणाला सुरुवात केली. अनेक कला विद्या शिकवणारे असे ते सगळे गुरुच असतात असं समर्थ म्हणतात. अगदी आपले माता आणि पिता तेही गुरुची तत्वता. परी पैल पार पाववीता तो सद्गुरु वेगळा, पण आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून जे सोडवतात ते सद्गुरु मात्र निराळे, ते गुरु मात्र निराळे असं सांगून त्यांनी सद्गुरूंची लक्षणं सांगितली, ती आपण पाहिली. आणि सद्गुरू कसे नसावेत, कसे असावेत, कसे नसावेत असं समर्थांनी वर्णन करून सांगितलं तेही आपण पाहिलं. आणि कसे असावेत, कसे नसावेत असं झाल्यानंतर परत एकदा सद्गुरूंनी मुख्य सद्गुरूंचे लक्षणं आधी पाहिजे, विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती असं म्हणून सद्गुरूंच्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यांचं वर्णन केलं. म्हणून ज्ञान, वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा, निरूपण, श्रवण, मनन, नीती, न्याये, मर्यादा असे विविध गुण सांगितले. आणि ते गुण एकाच देहामध्ये असायला हवेत अशी अपेक्षाही व्यक्त केली. याच्यामध्ये जर काही कमी असेल तर ते लक्षण विरहित जाणावं असं समर्थ म्हणाले. आणि त्यानंतर समर्थांनी नाना प्रकारचे गुरु, अक्षर गुरु, मंत्र गुरु, यंत्र गुरु, तंत्र गुरु, वस्ताद गुरु अशा अनेक प्रकारच्या गुरूंचं वर्णन केलं. आणि शेवटी असो ऐसे उदंड गुरु, नाना मतांचा विचारू परी जो मोक्षदाता सद्गुरु तो वेगळाची, नाना सद्विद्येचे गुण याही वरी कृपाळूपण हे सद्गुरूंचे लक्षण जाणीजे श्रुती असं समर्थ म्हणाले. हे पाहिल्यानंतर याच्यावरचं निरूपण झाल्यानंतर आपण समर्थांनी केलेलं सद्गुरु स्तवन पाहिलं. जय जय जी सद्गुरु पूर्ण कामा, परमपुरुषा आत्मया रामा, अनिर्वाच्य तुमचा महिमा वर्णिला नवचे. जे वेदासी साकडे, जे शब्दासी कानडे, ते सत्शिष्यासी रोकडे अलभ्य लाभे. जे योगियांचे निजवर्म, जे शंकराचे निजधाम, जे विश्रांतीचे निजविश्राम, परम गुह्य अगाध, ते ब्रह्म तुमचे नियोगे. स्वये आपणची होई जे अंगे, दुर्घट संसाराचे निपांगे, पांगी जे ना सर्वता. सद्गुरूंचं स्तवन जे दशक 5 समास 1 मध्ये समर्थांनी केलं ते स्तवन झाल्यानंतर आता आपण सद्गुरूंशिवाय ज्ञान नाही असा विषय समर्थांनी मांडला तो पाहणार आहोत. या समासामध्ये मधल्या एका अधिकरणात समर्थांनी गुरु तो सकाळसी ब्राह्मण जरी तो झाला क्रियाहीन तरी तयासीच शरण अनन्य भावे असावे. सगळ्यांना म्हणजे सगळ्या समाजाला ब्राह्मण जो असेल तो गुरु असेल असं समर्थ म्हणाले. आणि तो क्रियाहीन जरी झाला तरी त्याला शरण जावं असं समर्थ म्हणाले. ज्या काही कारणांकरता दासबोधातल्या समर्थांवर टीका केली गेली, समर्थ एकांगी झाले असं मानलं गेलं, त्याच्यातल्या या काही ओव्या आहेत. आणि ते असं म्हणतात की अशा करता मी म्हणतोय की या ब्राह्मणांकरता नारायणांनी अवतार घेतला, विष्णूने श्रीवत्स मिरविणे, तेथे इतर ते किती भृगु ऋषी परीक्षा पाहायला आल्यानंतर भृगु ऋषींनी मारलेली लाथ विष्णूंनी मोठ्या आनंदाने आपल्या छातीवर त्याचा ठसा श्रीवत्स लांछन म्हणून कायम मिरवला, तर इतरांबद्दल काय सांगायचं अशा प्रकारचा एक विषय समर्थांनी सांगितला. आणि ब्राह्मण जे आहेत त्यांच्या शिकवणुकीमुळं जे शूद्र म्हणजे ज्ञानहीन आहेत तेही ब्राह्मण होतात. धातू पाषाण यांच्या ठिकाणी ब्राह्मणांच्या योगाने दैवत्व येतं असं समर्थ म्हणाले. अशा प्रकारचं बरंच वर्णन मधल्या एक 10-15 ओव्यांमध्ये समर्थांनी केलं. ब्राह्मण पूजने शुद्ध वृत्ती होऊनी झडे भगवंती, ब्राह्मण तीर्थे उत्तम गती पावती प्राणी, लक्ष भोजनी ब्राह्मण पूज्य ब्राह्मण, आन यातीसी पुसे कोण, परी भगवंतासी भाव प्रमाण येरा चाड नाही, असो ब्राह्मणा सुरवर वंदिती तेथे मानव बापुडे किती, जरी ब्राह्मण मूढमती तरी तो जगद्वंद्य मानावा. असं एका टोकाला जाऊन समर्थांनी ब्राह्मणांबद्दल प्रशंसोद्गार काढले. जे जना वेगळे केले ते वेदे अव्हेरिले, म्हणोनी तयासी नाम ठेविले पाषांड मत, असो जे हरिहर दास तयास ब्राह्मणी विश्वास, ब्राह्मण भजने बहुतास पावन केले असं समर्थ म्हणाले. हे एक मध्ये अधिकरण आलं या विषयावर निरूपण करत असताना मला कोणीतरी विचारलं की तुम्ही याच्यावर बोलणार आहात का. मी तेव्हा असं सांगितलं की मी या विषयावर बोलणार नाहीये, कारण समर्थांना सांगण्याचा तो मुख्य विषय नाहीये असं मी म्हटलं. तरी देखील जो माझ्याशी बोलत होते त्यांना मी हा विषय गाळतोय की काय असं वाटायला लागलं, म्हणून मी या विषयाचा समर्थांनी लिहिलेल्या ओव्यांचा आता उल्लेख केला. तेव्हाची जर एकूण परिस्थिती पाहिली आणि जेव्हा आपली चातुर्वर्ण्य व्यवस्था फार चांगली कार्यरत असेल असा काळ जर पाहिला, आता ती नाहीच आहे, मोडूनच पडली आहे, पण तेव्हाचा जर काळ पाहिला तर आचार विचार साधना आणि जे लौकिक सुख आहे त्या सुखाच्या पलीकडे असलेलं जे परमात्म सुख आहे त्या परमात्म सुखाविषयीचं ज्ञान हे परंपरागत शास्त्रांच्या आधाराने अभ्यास करणाऱ्या अशा समाजाला प्राप्त झालेलं होतं. त्याचं आचरण नंतर बिघडत गेलं. आचरण जरी बिघडत गेलं तरी देखील शब्दज्ञानानी संस्कारवशात त्यांना ते माहीत होतं. हळूहळू आचरण बिघडत गेलं. ज्यांना संस्कारवशात काहीच माहीत नाही त्याच्याऐवजी निदान ज्यांच्या कानावर ते पडलेलं आहे ते त्याचं अनुसरण करण्याची काही एक शक्यता असू शकेल. असं असल्यामुळं त्यातल्या त्यात ब्राह्मण श्रेष्ठ असं समर्थ म्हणाले. जे तुम्हाला माहीत आहे, जे तुम्ही जाणता, ते संस्कारवशात तुम्ही तुमच्या मुलांना देण्याची अधिकाधिक शक्यता असते. ते किती घेतील हे निराळं. पण जे जाणतच नाहीत ते संस्कारवशात आपल्या मुलांना काय देणार. असं असल्यामुळं एक समाजाचा विशिष्ट भाग हा शास्त्र माहीत असलेला, आचार माहीत असलेला, विचार माहीत असलेला असा झाला. त्याचा एक दोषही निर्माण झाला. तो दोष असा निर्माण झाला की ती जणू त्यांची मक्तेदारी होऊन गेली. त्याच्या बाहेर कोणाला ते माहीत नाही अशी परिस्थिती झाली. कारण ते सांगण्याची शक्यता ते अधिकाधिक आपल्या जवळच्या आपल्या मुलांना किंवा त्या समाजालाच होती. असं असल्यामुळं एक मोठा समाज या ज्ञानापासून दुर्लक्षित राहिला, या ज्ञानापासून वंचित राहिला. असं असल्यामुळं त्यातल्या त्यात जशी वासरात लंगडी गाय शहाणी असावी तसं एकूणच माहीत नसलेल्या समाजामध्ये ज्याला थोडं बहुत माहीत आहे त्याचं तरी त्याच्याकडून तरी ऐकावं असा विषय समर्थांनी हा मांडलेला आहे. याचं कारण असं आहे की समर्थ असं म्हणतात की ब्राह्मणे पाविजे देवाधी देवा तरी किमर्थ सद्गुरु करावा. म्हणजे ब्राह्मणांबद्दल पुष्कळ उत्तम असं समर्थांनी लिहिलं आणि समर्थ असं म्हणतात की ब्राह्मणांमुळे देवाधी देव जो आहे तो जर प्राप्त करायचा, तो प्राप्त करावा असं जर ठरलं तर मग ब्राह्मणांकडूनच ब्रह्मज्ञान घ्यावं, मग सद्गुरू कशा करता करावा असा प्रश्न स्वतः समर्थांनीच उपस्थित केला की ज्याच्याकडं समाजांनी तसं लक्ष नाही दिलं. समर्थांना काय सांगायचंय हे पाहिलं गेलं नाही. समर्थ असं म्हणतात की ब्राह्मणे पाविजे देवाधी देवा तरी किमर्थ सद्गुरू करावा. म्हणजे जी रूढ कल्पना होती की ब्राह्मण श्रेष्ठ त्याचं वर्णन केलं पण मूळ विषय चाललेला आहे सद्गुरुस्तवन. सद्गुरू काय सांगणार आहेत, सद्गुरूंपासून कसं ज्ञान होणार आहे आणि मध्येच समाजाची एक जी श्रद्धा होती, ब्राह्मणांकडून अपेक्षा होती, त्याचं वर्णन समर्थांनी केलं. आणि इतके जर श्रेष्ठ ब्राह्मण असतील तथाकथित तर मग सद्गुरू करायचं कारण काय असा स्वतःच प्रश्न उपस्थित केला. आणि ते असं म्हणतात की ऐसे म्हणाल तरी निज ठेवा सद्गुरू विण नाही, स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यांनी कुठले जातीवाचक उद्गार काढलेले नाहीयेत. त्यातल्या त्याच समाजामध्ये ज्यांना माहीत आहे सद्गुरू मिळेपर्यंत त्यांच्याकडूनच शिकणं आवश्यक आहे. असं असल्यामुळं त्या विशिष्ट समाजाकडून शिकावं अधिकाधिक असं समर्थ म्हणाले. पण जर ब्रह्मज्ञानाची गोष्ट पाहिजे असेल तर सद्गुरूंशिवाय नाही. रावण किती महापराक्रमी होता याचं भरपूर वर्णन करायचं. त्यांनी देवांना कसं बंदीखान्यात ठेवलं, त्यांनी इंद्राचा कसा पराभव केला, सगळं भूमंडळ कसं डळमळीत झालं, कसे सज्जन जे होते ते संत्रस्त झाले, कोणाचा काही इलाज चालेना, असं रावणाचं भरपूर सामर्थ्याचं वर्णन करून रामचंद्रांनी एका बाणांनी रामाला मारलं असं जसं म्हणावं. तसं समर्थांनी इथं केलेलं आहे. समाजाच्या रूढ श्रद्धेप्रमाणे ब्राह्मण हा जरी श्रेष्ठ असला तरी ब्राह्मण हा ब्रह्मज्ञान द्यायला समर्थ असेलच असं नाही, असं समर्थ म्हणालेले आहेत. ब्राह्मणे पाविजे देवाधि देवा तरी किमर्थ सद्गुरु करावा, ऐसे म्हणाल तरी निज ठेवा सद्गुरु विण नाही सद्गुरूंशिवाय, निज ठेवा प्राप्त होणं शक्य नाही. ज्यांना शब्द माहीत आहेत पण त्या शब्दाला ज्यांनी कधी आयुष्यात अनुसरलेलं नाही, ज्यांना शब्द माहीत आहेत एवढ्या खातर केवळ ज्यांना काही द्रव्य मिळालं, ज्यांना शब्द माहीत आहेत तेवढ्या खातर त्यांना समाजात एक प्रतिष्ठा मिळाली, ते ब्रह्मज्ञान देण्यासाठी मात्र समर्थ नाहीत असं सद्गुरु म्हणतात, असं समर्थ म्हणतात. ब्राह्मणे पाविजे देवाधि देवा तरी किमर्थ सद्गुरु करावा, ऐसे म्हणाल तरी निज ठेवा सद्गुरु विण नाही. स्वधर्म कर्मी पूज्य ब्राह्मण परी ज्ञान नव्हे सद्गुरु विण, कुठेही जातीवाचक नाहीये. समाजाच्या ज्या रूढ श्रद्धा आहेत त्या तात्काल न उडवून टाकता. याचं कारण असं, जर तात्काल उडवून टाकल्या तर कुणीच कुणाला मानणार नाही. त्यामुळे तसं न करता समर्थांनी समाजामध्ये जरासं माहीत असलेला जो एक वर्ग होता त्या वर्गाकडून सद्गुरु मिळेपर्यंत ज्ञान घेणं आवश्यक आहे असं सांगितलं. आणि पुढे पुढे ही संस्था अजून बिघडत बिघडत इतकी गेली मला एकांनी असं सांगितलं की 15 ऑगस्ट ते एका लग्नाकरता म्हणून इथल्या मुनोत कार्यालयामध्ये रिक्षा करून जात होते. ते उच्चपदस्थ एका बँकेचे अध्यक्ष, ते त्यांच्याबरोबर त्यांच्या बँकेचे एक जनरल मॅनेजर आणि एक डायरेक्टर, असे तिघं जण त्या लग्नाकरता चाललेले होते. आणि त्यांचा सहज स्वैर वेगवेगळे विषय जसे चाललेले होते तर तसे रिक्षामध्ये बसल्या बसल्या ते गप्पा मारत होते. आणि समाजामध्ये कशी परिस्थिती आहे, काय आहे, संस्कार कसे आहेत, कसे नाहीयेत, असा काही विषय चाललेला असताना मला त्या बँकेच्या चेअरमननेच ही गोष्ट सांगितली की हे सगळं झाल्यावर ते रिक्षावाला ऐकत होता ते सगळं संभाषण, आणि तो मागं वळून म्हणाला की साहेब तुम्हाला एक सांगू का की ही पंचांग कोणी निर्माण केली, शास्त्र कोणी ठरवलं, चातुर्मासात लग्न करायचं नाही हे कोणी आम्हाला शिकवलं, आज 15 ऑगस्ट आहे, तुम्ही सगळे लग्नाला चाललेले आहात, तुम्हीच सांगितलं ना या दिवसात लग्न करायचं नाही, आणि आज लग्नाचा मुहूर्त नाही, 15 ऑगस्टच्या दिवशी लग्न आहे, तुम्हीच निर्माण केलं आणि राव तुम्हीच मोडताय म्हणाले. म्हणून जेव्हा समाजामध्ये सरमिसळ निर्माण होते, समाजामध्ये यांनी काय होते त्यांनी काय होते हे करून पाहिलं तर काय बिघडते, ते असं म्हणाले की तो रिक्षावाला आम्हाला म्हणाला की चला तुम्हाला मी डेक्कन तिथूनच चाललेले होते, इथल्या हॉटेलमध्ये नेतो, इथं आज तुमची मंडळी जास्त नॉनव्हेज खायला बसलेली असतील, आम्ही खात नाही म्हणाले. असं असल्यामुळं हळूहळू बिघडत गेलेल्या समाजामध्ये आता असं म्हणायची सोय राहिलेली नाहीये की कोणी अशा प्रकारे श्रेष्ठ आहे आणि कोणी अशा प्रकारे कनिष्ठ आहे. तरी देखील तेव्हाचा जर काळ लक्षात घेतला, समर्थांनी ज्या काळामध्ये लिहिलेलं आहे तेव्हाचा जर काळ लक्षात घेतला तर सरसहा ब्राह्मणांवर टीका करण्यासारखी ही परिस्थिती नव्हती. असं असल्यामुळं समर्थांनी पुष्कळ ब्राह्मण जरी श्रेष्ठ असला तरी देखील सद्गुरूंशिवाय ज्ञान नाही ही गोष्ट ठासून सांगितलेली आहे. स्वधर्म कर्मी पूज्य ब्राह्मण परी ज्ञान नव्हे सद्गुरु वीण. स्वधर्म कर्मामध्ये ब्राह्मण हा पूज्य जरी असला, म्हणजे क्रिया कर्मकांड यज्ञ याग कुळधर्म कुळाचार तुमच्या घरी येऊन विविध क्रिया करणं या सगळ्या गोष्टी जरी माहीत असल्या ब्राह्मणांना, पण जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य होणारं जे ज्ञान आहे, यांचं ऐक्य सांगणारं जे ज्ञान आहे ते ब्राह्मणापाशी देखील नाही, तथाकथित ब्राह्मणापाशी देखील नाही. हे ज्ञान सद्गुरूंपाशीच असतं असं समर्थ म्हणतात. तरी ज्ञान नव्हे सद्गुरु वीण, ब्रह्मज्ञान नसता सीण, जन्म मृत्यू चुकेना. आणि अशा प्रकारचं जीवाला मुळातच जन्म आणि मृत्यू नाही, तो देहाला आहे. जीव हा शुद्ध अस्तित्व मात्र केवळ जाणीव रूप अक्षर अव्यय आनंद रूप असा परमात्माच आहे. अशा प्रकारचं जे ज्ञान आहे ते ज्ञान जर नसेल तर केवळ कर्मकांड करून किंवा शास्त्रविधी करून जन्ममृत्यू चुकत नाहीत असं समर्थ सांगतात. म्हणजे जर तसं पाहायचं झालं तर डोळे उघडणारी गोष्ट समर्थ सांगतात. सद्गुरु विण ज्ञान नाही, तो परमात्माच मी आहे असं जे ज्ञान आहे ते सद्गुरूंशिवाय शक्यच नाही. जोग महाराज काशीला गेल्यानंतर तिथल्या काशीच्या प्रथेप्रमाणे आजही लोक जाऊन करतात, तिथं काही क्रियाविधी करत होते तेव्हा ते जे भिक्षुक सांगत होते ते पापोहम पापकर्मात्मा पापात्मा पापसंभवहा असे मंत्र सांगायला लागले, म्हणायला सांगायला लागले. जोग महाराज म्हणाले मी हे म्हणणार नाही, मी पापी नाही, मी पापकर्मात्मा नाही, मी पापसंभव पापातून निर्माण झालेला नाही, मी पुण्योहम पुण्यकर्मात्मा पुण्यात्मा पुण्यसंभवहा असं म्हणेन. ज्याला ज्ञान झालेलं आहे तो कर्मकांडाच्या वेळेला देखील आपल्या स्वतःचं आत्मभान राखेल. ज्याला ज्ञान झालेलं आहे तो केवळ मंत्रामध्ये सांगितलंय म्हणून म्हणेल असं नाही. ते म्हणाले हे मी म्हणणार नाही. मी परमात्मस्वरूप आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम अशा प्रकारचा जो बोध आहे तो बोध सद्गुरूंशिवाय कोणीही सांगत नाही. सद्गुरु कृपेशिवाय हे ज्ञानही होणार नाही, नुसतं वाचल्याने नव्हे. नायम आत्मा प्रवचनेन लभ्याहा न मेधया न बहुना श्रुतेन असं म्हटलेलं आहे. कितीही प्रवचन केली अथवा ऐकली तरी आत्मा प्राप्त होत नाही, केवळ बुद्धीने तो प्राप्त होत नाही, केवळ तर्काने तो प्राप्त होत नाही, किंवा खूप ऐकलं न बहुना श्रुतेन खूप ऐकलं तरीही तो प्राप्त होत नाही. यमे वैशा वृणुते ते न लभ्या, त्याच्याकरता त्या परमात्म्याची कृपाच व्हायला लागते, तशी जर झाली तर तो प्राप्त होईल, आणि परमात्म्याची कृपा सद्गुरु कृपेशिवाय होत नाही। सद्गुरु विण ज्ञान काही सर्वथा होणार नाही। अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची गेले, आणि जे असं समजतात की ब्राह्मणांच्या योगाने ज्ञान होतं, ते जन्म मृत्यूच्या प्रवाहामध्ये वाहतच जातील, वाहतच जातात। पुनरपी जननम, पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरे शयनम, असंच त्यांच्या मागे लागतं। जन्म आणि मृत्यू रूप संसारातून जर सुटायचं असेल तर सद्गुरु कृपेशिवाय अन्य कोणताही मार्ग नाही, आणि सद्गुरु कृपेनी ते होतं याचा अर्थ जो ज्ञानदानी सकरुणू आहे असे सद्गुरु त्यांच्या अंतर अनुभवातून, अंतरव्यक्तीतून, त्यांच्या आत्मभावातून शिष्याच्या ठिकाणी जो अबोध असतो जीवाचा, त्या जीवाला ते मोठ्या तळमळीनी सांगत असतात की अरे ते तू आहेस, ऐक शिष्या येथींचे वर्म, स्वये तूची आहेसी ब्रह्म। आणि सद्गुरूंनी सांगितलेलं हे वचन आहे, ते वचन जसा बाण लक्षाच्या ठिकाणी रुतून बसतो, तुमच्या ठिकाणी कितीही अज्ञान असो तुम्ही अनुग्रहाचा विषय अनुग्रहाचा दिवस विसरू शकत नाही, तुम्ही अनुग्रहाच्या वेळेला जे घडलं ते विसरू शकत नाही। त्यावेळेला सद्गुरूंनी ज्या प्रकारे तुम्हाला शुद्ध ज्ञानाचा उपदेश केलेला असतो आणि जो ठसलेला असतो तो तुम्हाला बाजूला सारता येत नाही। अनुग्रह ही गोष्ट सद्गुरूच करतात, त्याच्यामागे त्यांची पूर्ण शक्ती असते। अनुग्रहाच्या मागे ज्ञान इनकार्नेट ज्याला म्हणू मूर्तिमंत ज्ञान, त्यांच्या अनुभवांनी, अंतर अनुभवांनी ते त्यांच्या शब्दातून, त्यांच्या दृष्टीतून, त्यांच्या स्पर्शातून तुमच्या जीवात्म्यापर्यंत जाऊन पोचतं। सद्गुरु कृपा करतात आणि सद्गुरूंची कृपा ही कालांतराने शिष्याच्या लक्षात येते। सद्गुरु कृपा कळे त्यासी जो शोधील आपणासी, पुढे कळे अनुभवासी आपे आप वस्तू। सद्गुरूंची जी कृपा आहे स्वरूपानंदांना, जेव्हा गणेशनाथांनी अनुग्रह दिला तेव्हा 19 वर्षांचे होते, त्यांच्या एक कल्पना होत्या परमार्थाबद्दलच्या, अनुग्रहाबद्दल प्रचंड आदर आस्था होती। आज आपल्या जीवनात काही विलक्षण घडणार आहे असं त्यांना, ते जातानाच अशा भावानी गेले। त्यांना काही एक शांतीचा अनुभवही आला, पण तरी देखील अनुग्रह झाल्यानंतर ते गणेशनाथांना असं म्हणाले की मला असं वाटत होतं की मला काहीतरी होईल, म्हणजे तुम्ही अनुग्रह दिल्याबरोबर मला ब्रह्मज्ञान काय आहे त्याची साक्षात प्रचिती येईल, पण तसं मला काहीच झालं नाही असं ते म्हणाले। तेव्हा गणेशनाथ त्यांना असं म्हणाले की दुधाला विरजण घातल्यानंतर ते दूध राहिलेलं नसतं, पण त्याचं दही कालांतराने होतं। आजच्या दिवशी तुला काय मिळालेलं आहे ते कालांतराने कळेल असं ते म्हणाले। त्यामुळे सद्गुरूंच्या योगानेच ज्ञान होतं। आणि सद्गुरूंच्या योगाने जन्म आणि मरण याच्या फेऱ्यातून बाहेर पडतो. समर्थ असं म्हणतात की ज्ञान विरहित जे जे केले ते जन्मासी मूळ झाले. आणि या ज्ञानाच्या विरहित जी जी कर्म केली असतील, याग केले असतील, विष्णू याग केला, दत्त याग केला, सप्तशती याग केला, अनेक याग केले, अनेक प्रकारच्या उपासना केल्या, गायत्री उपासना केली, मूर्ती ध्यान केलं, त्राटक ध्यान केलं, तीर्थयात्रा केल्या, अनेक व्रतांचं आचरण केलं. समर्थ असं म्हणतात की ज्ञान विरहित जे जे केले ते सगळं कर्मकांडामध्ये जमा होतं. ते जन्मासी मूळ झाले. म्हणून सद्गुरूंची पाऊले सदृढ धरावी, म्हणून निष्ठापूर्वक सद्गुरूंच्या पायाशी राहावं. खूप यज्ञ केले तरी देखील ते होणार नाही, खूप दान केलं तरी ते होणार नाही, खूप तप केलं तरी ते होणार नाही. ते होईल तर गुरुपदिष्ट मार्गाने साधना केल्यामुळेच होईल. जयास वाटे देव पहावा तेने सत्संग धरावा. सत्संगे वीण देवाधी देवा पाविजेत नाही. म्हणून ज्याला देव पहावा असं वाटतं म्हणजे आत्मदेव पहावा. देव देखील एक बाहेर आहे, मूर्तीच्या रूपाने, प्रतिमेच्या रूपाने, चित्राच्या रूपाने. त्या मूर्ती असतील धातूच्या, पाषाणाच्या, तुकडोजी महाराजांचा तो अभंग आहे ना की लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव. बाहेरचा जो देव आहे आपल्या सोयीकरता म्हणून आपण निर्माण केलेला, आपली पूजा करण्याचं साधन म्हणून देव आहे. पूजा हे जरी साधन असलं तरी आपल्या समाधानाचं साधन म्हणून मूर्ती आहे. आपल्या भावामुळे तिथं देव आहे. आणि हा देव हा सद्गुरूंच्या योगानेच प्राप्त होतो. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवाशा न भेटायचा नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो. तुम्ही काहीही करा, एका योग्य मार्गाने गेल्याखेरीज देव प्राप्त होणं नाही. आणि देव म्हणजे बाहेर नाहीच आहे, देव म्हणजे अंतर्देव, देव म्हणजे आत असणारे तुम्ही शुद्ध ज्ञान स्वरूप, तिथं जाऊन पोचणं. तुकाराम महाराज म्हणतात ना की देव पहावया गेलो तेथे देवची होऊनी ठेलो, तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो. म्हणजे देव आत आपण परमात्मा आहोत असा बोध होणं म्हणजे विठ्ठलाला भेटणं. तसे विठ्ठलाची वारी, पंढरीची वारी तुकाराम महाराज करतच होते. पण ते असं म्हणतात की देह देवाचे देऊळ, आत बाहेरी निर्मळ. पंढरपूरला वगैरे जातानाच असंच लक्षात आलं की देव हा खरा आतच आहे. मी देव पाहायला गेलो आणि तिथंही ही किमया होते. पंढरीनाथांच्या समोर देखील हीच किमया होते. तिथं पायावर डोकं ठेवलं की देहभाव विसरतो आणि सुख होतं. आणि तुम्ही त्या सुखाशी एकरूपता होता, एकरूप पावता, एकरूपता पावता. आणि ही जी एकरूपता आहे तो विठ्ठल आहे. पाया पडो गेले तव पाऊलची न दिसे. मग आपल्या आत देव प्रकट होतो. जयास वाटे देव पहावा, देवाला पाहणं म्हणजे देवाशी तद्रूप होणं, देवाला ऐकणं म्हणजे देवाशी तद्रूप होणं. देव म्हणजे आनंद, देव म्हणजे शांती, देव म्हणजे समाधान, देव म्हणजे सुख, आत्मसुख. तेने सत्संग धरावा. सत्संगे वीण देवाधी देवा पावी जेत नाही. सत्संगाशिवाय देवाधी देव म्हणजे परब्रह्म सत्ता, देवाधी देव म्हणजे देवांचाही आधिदेव म्हणून विष्णू ब्रह्मा शिव हेही नाही, त्यांच्याही पलीकडे असणारा मूळ परमात्मा. नाना साधने बापुडी सद्गुरु वीण करीती वेडी म्हणजे नाम ध्यान यज्ञ याग कर्म कांड भक्ती योग. ही जर सद्गुरु मुखातून आली नाहीत तर ती कष्टदायकच होतात. म्हणजे करण्याचे नुसते कष्ट आणि सुख त्याचा पत्ताच नाही. तुम्हाला ज्यांच्यापैकी तुम्ही जे श्रवण करताय त्यांच्यापैकी जर तुम्ही सद्गुरु भेटायच्या आधी साधना करत असाल आणि सद्गुरु भेटीनंतर साधना जी केली त्याच्यातला फरक तुम्हालाही कळला असेल. नाना साधने बापुडी सद्गुरु वीण करीती वेडी. सद्गुरु जर नसतील तर त्या साधनेतलं मर्मच कळत नाही, ती कष्टदायकच होतात. गुरु कृपे वीण कुडकुडी व्यर्थची होती. गुरु कृपेशिवाय साधनेची खुडबुड कष्टदायकच होते, व्यर्थ होते असं समर्थ म्हणतात. आणि मग सद्गुरूंचा जो महिमा आहे तो महिमा समर्थांनी जो वर्णन केलेला आहे तो आपण यथावकाश पाहू. आपली वेळ संपली. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 हरि. ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजे स्वामीजे. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.